श्रीराम श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. आता हा श्लोक आहे 142. कळेना 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 ढळेना, ढळेना ढळे संशयोही ढळेना, गळेना गळेना अहंता गळेना, बळेया कळेना मिळेना मिळेना. सद्गुरूं जर भेटले नाहीत आणि त्यांची कृपा जर झाली नाही तर काय होत नाही ते सांगितलं त्यांनी. काय काय मिळत नाही, सद्गुरू असले म्हणजे काय मिळतं आणि त्यांची जर भेट झाली नाही तर काय होतं ते ह्या श्लोकात सांगितलं आहे. कळेना कळेना कळेना, पुन्हा पुन्हा सांगतायत, डळेना. काय कळेना? त्या सद्वस्तूचं ज्ञान होत नाही. ती आत्मवस्तू जी आहे आपल्यातच आहे पण जीवाला त्याचं भान नाही आहे. ते सद्गुरूं कृपे वाचून ते कळणं शक्य नाही आहे. कारण आपल्याला एखादी गोष्ट कळायची तर ती इंद्रियाने आपण कळतो, डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, त्याला स्पर्श करतो, त्याची चव घेतो. लहान मुलं आपण बघतो ना, थोडंसं ते रांगायला लागलं, चालायला लागलं की प्रत्येक गोष्ट ते बघतच, स्पर्श करून बघतं, चव घेऊन बघतं. तसं आपण इंद्रियाकडून ज्ञान घेत असतो, काही गोष्टी मनाने समजून घेतो, बुद्धीने समजून घेतो. पण या ह्याच्यामध्ये देह मन बुद्धीमध्ये तर्कामध्ये ही वस्तू सापडणारी नाही आहे. त्यामुळे ठामपणे ते सांगतात कळेना कळेना कळेना, कळणार नाही निश्चित समजा. त्यांनी जर आपण शोध घ्यायला गेलो तर लागणार नाही. विज्ञानामध्ये अनेक शोध घेत असतात मंडळी, संशोधक असतात, नाना प्रकारची संशोधनं करत असतात. चंद्रावर मंगळावर देखील जाण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू असतो. पण हा जो प्रयत्न आहे ते भगवंतानी जे विश्व निर्माण केलं त्याचा शोध ही शास्त्रज्ञ मंडळी घेत आहेत. ते काय निर्माण केलेलं आहे, काय आहे, कसं आहे हे बघतात. परंतु ज्यांनी हे विश्व निर्माण केलं त्याचा शोध जो घ्यायला पाहिजे तो शोध मात्र ऋषीमुनी संत यांनी घेतलेला आहे. कारण तो शोध जो आहे तो बायनॉक्युलर लावून मायक्रोस्कोपखाली किंवा इतर काही साधनांच्या अंगाने त्याचा शोध घेता येण्यासारखा नाही. कारण तो जो सापडायचा आहे तो प्रथम आपल्याला आतच सापडणार आहे. त्याच्यासाठी अंतर्मुख होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आत सापडल्यानंतर मग तोच बाहेर आहे नंतर कळतो, पण पहिल्यांदा आत बसायला पाहिजे. म्हणते म्हणतात त्याशिवाय गुरुकृपा म्हटलं ते गुरु आपल्याला ते मार्ग सांगतात. मग पहिली गोष्ट सांगतात अंतर्मुख व्हायला, आत बसा, सगळी इंद्रिय बंद करा. म्हणून ध्यानामध्ये आपल्याला जर काही करायचं असेल तर ही गोष्ट करायची, बाहेरची दृष्टी आपल्याला अंतर्मुख करायची. नामस्मरणाच्या मार्गाने जाणारी मंडळी आहेत त्यांना देखील नाम घेता 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 माळेवर नाम घेणं पहिल्यांदा करतात, पण हळूहळू खरं म्हणजे ते नाम जे आहे ते आत 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 गेलं पाहिजे. आणि पुढे ते नामही संपलेलं आहे आणि हा शांत झालेला आहे, मनाच्या पलीकडे गेलेला आहे अशी एक स्थिती प्राप्त करून घ्यायला पाहिजे. तर त्या स्थितीमध्ये भगवत दर्शन आत्मदर्शन होत असतं. ध्यानेन आत्मनि पश्यंती असं म्हटलेलं आहे, ध्यानामध्ये त्याचं दर्शन होतं. तसं जर नसतं तर ऋषीमुनी हे वर्षानुवर्ष तपश्चर्या करायला कसे बसले असते? पाऊस नाही, ऊन नाही, थंडी वारा काही सगळं सहन करत अरण्यात जाऊन एकांतातमध्ये. आपल्याला तसं करायला पाहिजे असं नाही, आपल्या घरातच एकांतात शांतपणे बसून ध्यानाच्या अंगाने आपल्याला त्याचा शोध घेतला पाहिजे. म्हणून ते पुढं म्हणतात आणखी, ढळे ना ढळे संशयोही ढळे ना. संशय या प्रत्येक गोष्टीमध्ये जी वस्तू दृश्य आपल्याला दिसते आहे त्याच्याबद्दल संशय नाही. ही वस्तू अशी आहे, हे फर्निचर आहे, हे साखर आहे, हे गूळ आहे, हा कपडा आहे, सगळं दिसतं आहे, ही माणसं आहेत, दृश्य आहे, आपला विश्वास बसतो. पण जी अदृश्य गोष्ट आहे त्याच्याबद्दल संशय असतो. कारण त्याचा अनुभव नाही, प्रत्यक्ष आम्ही ते पाहिलेलं नाही, अनुभवलेलं नाही आहे. असं जर असेल तर विश्वास कसा ठेवणार? आणि आपणही सांगतो की परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे, अदृश्य आहे, पण आहे. ज्यांनी त्याचा अनुभव घेतला ते ठामपणाने सांगतात तो आहेच आहे, तो नाही असं कधी होणार नाही. पण तो अनुभव घेतल्याशिवाय कसा काय. म्हणून पहिल्यांदा आपल्याला सद्गुरूंच्या वचनावर, संत वचनावर, जे ज्याला शब्द प्रामाण्य असं म्हणतात, आप्त वाक्य म्हणतात, त्याच्यावर विश्वास ठेवून त्या मार्गाने गेले पाहिजे. आणि म्हणूनच या ठिकाणी सद्गुरूंच्या शब्दावर, सद्गुरू वचनी विश्वासपूर्ण असं म्हटलेलं आहे. सच्छिष्य आहे तो, ते सांगतायत ना. पहिल्यांदा विचार करावा ते सद्गुरूच आहेत का नाही म्हणून, ती लक्षणे सांगितली आपण. आणि ते सद्गुरूच आहेत अशी खात्री जर पटली तर मात्र त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून अनन्य भावे शरण घेऊन ते सांगतील त्या मार्गाने चाललं पाहिजे. नुसतं तुझा उद्धार झाला आहे वच्छा असं म्हणून चालणार नाही, चालायचं त्यांनी आहे. हम तो शायद मार्ग बतायंगे, चलना तो आप ही, आपणच चालायचं, आपणच साधना करायची. आणि तसं केल्याशिवाय संशय येऊ गळे ना, थोडा थोडा अनुभव यायला लागला म्हणजे मग हळू संशय कमी होतो. पण पूर्ण स्थितीला जाईपर्यंत संशय राहतो. काय राहतो तर साधना करत असताना अनेक प्रश्न येत असतात साधकाला, की काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, काय बदल व्हायला पाहिजे, अनुभव काय यायला पाहिजे, हे सगळं विचारायला सद्गुरूंच्या जवळ जर असेल आणि ते भाग्य जर एखाद्या शिष्याला लाभलं तर त्याची प्रगती ह्या जिद्दीनं होऊ शकते. अर्थात शिष्य तसाच पाहिजे, उत्कट भाव असलेला, निष्ठा असलेला, सर्व प्रकारे करण्याची तयारी असलेला, झोकून दिलेला पाहिजे त्याच्यासाठी. फावले तेव्हा, जमेल तेव्हा असं नाही चालणार आहे. तसं जर असेल तर संशयही नष्ट होतो. गळेना गळेना अहंता गळेना, अहंकार हा तर फार मोठा शत्रू आहे परमार्थातला. तो अहंकार काढून टाकण्याचं काम देखील सद्गुरूच करतात. काही वेळा शिष्य प्रयत्न करतो आणि मग शिष्यच काही वेळा सद्गुरूंना प्रार्थना करतो की हा अहंकार काही जात नाही आहे, मी प्रयत्न केला, तुम्हीच आता काहीतरी करा. अशा तऱ्हेनं तो जेव्हा शरण येतो आणि सद्गुरूंना वाटतं खरंच ह्याची काकुळतीला येऊन हा विनंती करतो आहे, तेव्हा ते म्हणतात ठीक आहे, तुझा अहंकार काढायचं काम करतो मी. आणि ते नाना युक्त्या प्रयुक्त्या करून त्या शिष्याचा अहंकार दूर करायचं काम करतात. ह्या सगळ्या गोष्टी सद्गुरूंच्या कृपेनं होत असतात. म्हणून त्यांनी म्हटलं आहे, कळेना 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 ढळेना. जे कळत नाही ते ह्याच्यामुळे कळेल. ढळे ना ढळे संशयोही ढळेना. संशय ढळत नाही आहे, दूर करता येत नाही, सद्गुरू करतात. गळेना गळेना अहंता गळेना. अहंता दूर होत नाही आहे, ती करतायत. त्यामुळे संशय कमी करणं, अहंता नष्ट करणं आणि जे कळत नाही ते कळून देणं हे सगळं. पण पुढे शेवटच्याच्यात त्यांनी म्हटलं आहे, बळे आकळेना मिळेना मिळेना. एखाद्याने जर ठरवलं की बलात्कारानं आपण आपल्याला ते दर्शन घ्यायचं आहे तर तसं ते होणार नाही. ही तर शक्ती लावून होणार नाही. दैवी माया असं म्हणताना, दैवी येशा गुणमयी माया त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यावेळेला ते म्हणतात एक बळाचे निवडले उगमाकडे भोगतील गेले. पण ते बळ असताना त्या बळाच्या जोडीला कृपा पाहिजे. त्या सामान्य जीवाची ताकद नाही आहे तिथं जायला. त्यामुळे नुसताच हट्टीपणा, दुराग्रह असा उपयोगी नाही. सद्गुरू कृपेसहित, भावासहित तो मार्ग आक्रमला पाहिजे. नुसती जबरदस्ती करून ते मिळत नाही, मी पण घालवायला पाहिजे. त्याच्यासाठी सद्गुरू वचनावर श्रद्धा ठेवली पाहिजे. संशय ठेवला तर तो भगवंतापासून लांब गेला आणि श्रद्धा ठेवली तर तो मूळ स्वरूपाच्या जवळ गेला. त्यामुळे या सगळ्या गोष्टी पथ्य पाळायला पाहिजेत आणि सद्गुरूंच्यावर पूर्ण विश्वास ठेवून जे काढून टाकायला पाहिजे आहे त्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे मिळवायचं आहे ते मिळवण्याची खटपट केली पाहिजे. असं जर केलं तर सद्गुरू आणि सच्छिष्य या दोघांनाही त्याच्यामध्ये यश मिळू शकतं. आणि शिष्य नुसताच उद्धरतो असं नाही, तर असा क्वचित एखादा शिष्य असतो की तो सद्गुरूपदापर्यंत पोचू शकतो. ते सामर्थ्य सद्गुरूंचं आहे. एका ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे की परीस लोखंडाचं सोनं करतो पण त्याला परिसाचा परिसासारखा करता येत नाही. पण हिथं मात्र असं आहे की सद्गुरू त्याला परिस म्हणजे त्याला परिसच करतात की दुसऱ्याला स्पर्श केला तर तो पुन्हा त्या लोखंडाचं सुवर्ण होईल. हे सद्गुरूंचं वैशिष्ट्य काय हे सगळं लक्षात घेऊन सद्गुरू चरणी नतमस्तक व्हावं शरण जावं हे शिष्याच्या दृष्टीनं अत्यंत त्याच्या हिताचं आहे ते लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून कळेना 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 ढळेना ढळे ना ढळे संशयोही ढळेना गळेना गळेना अहंता गळेना बळे आकळेना मिळेना मिळेना. जय जय रघुवीर समर्थ.